भाग 8 अब्राम, सारा आणि इसाक उत्पत्ती याचा 9वा अध्याय 18 ते 19 वचन, उत्पत्ती याचा 17वा अध्याय 1 ते 8 वचन, उत्पत्ती याचा 21वा अध्याय 1 ते 7 वचन, मत्तय याचा 1ला अध्याय आणि 1 ते 16 वचन। बराज वर्षानंतर नुहाने वंशात जाती बनियत। अब्राम नुहाने वंशातला होता। अब्राम देवाना भक्त होता, देवावर खूप प्रेम करता, परमेश्वराने आज्ञा मनापासून पाळता। परमेश्वराने अब्रामला एक वचन दिना, तुने वंशातून मोठा राष्ट्र करीन। अब्राम आणि साराला मूलबाळ नाही होता, तरी परमेश्वरावर विश्वास ठेवा। परंतु अब्रामला दासीपासून एक बाळ होता, त्याना नाव इश्माईल होता, तो अरब जातीना तो पिताहीना। अब्राम आणि सारा म्हाताराहीनात परमेश्वराने वचनाप्रमाणे अब्रामला पुत्रहीना, त्याना नाव इसाक ठेवा। परमेश्वराने इसाकाला वंशातून सगळे मानवाला आशा दिली।